सुपर हिट्स 93.5 रेड एफएम ची मी आहे आरजे माधुरी आणि आता माझ्या सोबत आहे.
नमस्कार नांदेडकर, मैं डॉक्टर विपिन, जिल्हाधिकारी नांदेड, और आप मुझे सुन रहे हैं आरजे माधुरी.
आणि सर मला ना खूप सारे मेसेजेस येतात की खूप सारे जे खासगी हॉस्पिटल्स आहे, प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहे, ते बंद आहे ह्या लॉकडाऊन मध्ये पण.
नाही, ये 1-2% में ठीक होगा, बट मेजॉरिटी ऑफ द प्रायव्हेट हॉस्पिटल्स आर ऑल्सो ओपन. कारण त्यामध्ये आपले IMA आहे, फॉक्सी आहे. मी सगळ्या असोसिएशनच्या अध्यक्षांना बोलून आम्ही चर्चा केलेली आहे. दे आर व्हॉलंटियर्ड, की त्यांनी स्वतःच म्हटलं की साहेब आम्ही सुरू ठेवतो, अँड इन दिस टाइम डॉक्टर्स आर विथ प्रशासन, आम्ही तुमच्या सोबत आहे, आम्ही सुरू ठेवू. त्यामुळे असं बंद नाहीये. जर कुठे बंद असेल तर त्या नागरिकांनी आम्हाला सांगावं, आम्ही त्या रिक्वेस्ट करून त्यांना उडायला लावू. आणि त्यातल्या त्यात मी ऑर्डर पण काढली आहे की आता कोणताही प्रायव्हेट दवाखाना बंद राहणार नाही. यामध्ये आम्ही कोविडसाठी जे कोविडचे सस्पेक्ट असतात त्यांच्यासाठी आम्ही स्पेशल 2 हॉस्पिटल, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आम्ही 200 बेडचं अरेंजमेंट करून ठेवलेली आहे. त्यामुळे नागरिकांना काही घाबरायची गरज नाही. प्रशासनाकडे पूर्ण सोयीसुविधा आम्ही उपलब्ध करून ठेवलेली आहे. आणि हे जे प्रायव्हेट हॉस्पिटल आहे, दे आर ऑल्सो वर्किंग. फक्त त्याच्यामध्ये एक इश्यू असा आम्ही केला की अननेसेसरी पेशंटनी नाही यावं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता झालं काय आहे, लॉकडाऊन आहे, लीव पे है सब, तो काय करतात, चला इन्शुरन्स निकाल लेंगे, चलो मेडिकल इन्शुरन्स के लिए हॉस्पिटल चले जाएंगे. दॅट इज नॉट परमिसेबल. आम्ही इलेक्टिव्ह सर्जरीज पोस्टपोन केल्या आहे, फक्त इमर्जन्सी सर्जरीज होईल. आणि ओपीडी मध्ये जे खरोखरच एकदम सिरियस आहे, दाखवायचंच आहे, त्यांनीच फक्त घराबाहेर पडावं.
ओके.
आणि दुसरं याच्यामध्ये आम्ही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गर्दी टाळण्यासाठी आम्ही और कन्सर्न डॉक्टर जे आहे, पेशंट आणि डॉक्टर यांचं हे असतात, म्हणजे पर्टिक्युलर पेशंट पर्टिक्युलर डॉक्टर के पास ही जात आहे. तो डॉक्टर ने उनको टेलिफोनिकली अपॉइंटमेंट देण्याची की तुम्ही 10-10:30 मध्ये 4 लोक या, 10:30-11 मध्ये एवढे लोक आहेत, जेणेकरून ऍट अ टाइम 5 पेक्षा कमी पेशंट त्यांच्याकडे राहील, सो दॅट द सोशल डिस्टन्सिंग नॉर्म कॅन बी फॉलोड.
रेड एफ एम कहता है, केअर करो ना, 21 दिन स्टे इन.